श्रीराम मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दास बोधासित्वा बोधवावे अपत्या परीपाजवी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। आपण दासबोध पाहतो आहोत, पाचवा दशक सुरू केला आहे। गुरु शिष्य लक्षण महत्वाचे। आज आपण पाचव्या दशकातला दुसरा समास पाहणार आहोत, त्याच्यामध्ये गुरु लक्षण काय आहेत ते सांगितले। मोठा समास आहे, 73 ओव्या याच्यामध्ये घेतलेले आहे। सामान्यत सद्गुरूंचं महत्व कळलं, शिष्य सद्गुरूंच्याकडे गेला, नेमकं काय घडतं आधी सद्गुरु ओळखता आले पाहिजे, आणि ओळखता आल्यानंतर सद्गुरूंच्या कोणत्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत, त्याच्यामध्ये काही पथ्य अशी सांगितलेली आहेत की सद्गुरू दिसतात कसे, त्यांचा वर्ण काय, आकार काय, जाड बारीक, ह्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही आहे। त्यांचं वय किती हेही बघायचं नाही, त्यांचं शिक्षण बाहेरचं लौकिक अर्थाने काय आहे हेही बघायचं नाही आहे, त्यांचं नातेवाईक कोण आहेत, कुठं राहतात, काय खातात, ह्या सगळ्या गोष्टी गौण असून सद्गुरूंचा उपदेश काय आहे, ते कोणता बोध आपल्याला करतात, कोणती साधना आपल्याला देतात, आणि ती साधना करायला लागल्यानंतर त्या शिष्यामध्ये फरक काय पडतो, कोणत्या चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात हे बघायला लागतं। ते जर सद्गुरू असतील तर त्याप्रमाणे शिष्य जर, कारण सद्गुरूंचं सगळ्याच्या सगळ्या गोष्टींचं आचरण शिष्याने करून चालत नाही, म्हणून सद्गुरू कसं वागतात तसं 100% वागायचं नसून कसं वागायला त्यांनी शिष्याला सांगितलेलं असेल त्याप्रमाणे शिष्याने वागायचं आहे। ह्या बारीक बारीक गोष्टी वाटतात, त्याला नको त्या गोष्टी सद्गुरूंच्या शिष्य उचलतो, आणि ज्या उचलायला पाहिजे त्या उचलत नाहीत असं दिसतं, आणि त्यामुळे शिष्याच्या पक्षी हा सावधपणा बाळगला पाहिजे। म्हणून सद्गुरूंची लक्षणं पाहताना खरोखरच ते सद्गुरू आहेत का आणि त्याची लक्षणं काय हे सगळ्या समासात सांगितलेलं आहे। जर सद्गुरूं सदशिष्य असतील तर आपोआपच शिष्यामध्ये बदल होत जातो, शिष्याला भगवंताविषयी सद्गुरूंच्याविषयी विशेष प्रेम निर्माण होतं, आपण त्यांची कृपा व्हावी यासाठी त्यांच्या मनाजोगं राहावं असे त्याचा प्रयत्न चालू असतो, संसाराविषयी त्या गोष्टीची आसक्ती कमी होती, भलत्या गोष्टीची सारखा चिंता करत बसलेला असतो ती चिंता करण्याची वृत्ती कमी होती, सद्गुरू जे करतील ते आपल्या कल्याणाचंच असणार अशी त्याची दृढ निष्ठा बसते, सद्गुरूंच्या वचनावर विश्वास बसतो। अशा तऱ्हेनं सद्गुरूंच्या पक्षी आणि शिष्याच्या पक्षी काय काय व्हायला पाहिजे, काय काय असायला पाहिजे हे सगळं ह्या समासात आणि पुढच्या समासात सांगितलं आहे, त्याचा परिचय आपण इथं करून घेणार आहोत। समर्थ म्हणतात, सुरुवातीलाच आधी म्हणतात की सद्गुरू कोण आणि त्याची लक्षणं काय हे सांगण्यापूर्वी जे सद्गुरू नाहीत त्यांची लक्षणं आधी सांगतात, की ज्यांना आपण गुरु असं समजावं परंतु ही लक्षणं जर त्यांच्यामध्ये असतील तर आपण सावध असावं आणि समजावं की हे गुरु नव्हेत। सुरुवातच अशी म्हणतात, जे करामती दाखविती तेही गुरु म्हणी जेती, जे नाना प्रकारच्या क्लुप्त्या करून दाखवतात, काही काही गोष्टी चटकन लोकांना आकर्षण वाटावं अशा तऱ्हेच्या काही काही गोष्टी करतात त्यांना गुरु असं म्हटलं जातं, परंतु सद्गुरू नव्हे ती मोक्षदाते, परंतु ते मोक्षदाते सद्गुरू नव्हेत। मोक्षदाते सद्गुरू अशा तऱ्हेच्या काही करामती चमत्कार फारसे करत नाही, आपोआप सहज एखादा झाला तर त्यांच्याबद्दलचं जे आकर्षण असतं ते त्यांच्याकडे असलेलं प्रेम, करुणा, दया, सहनशीलता, प्रबोध शक्ती, ह्या ज्या अनेक गोष्टी असतात त्यामुळे शिष्याला त्याच्याबद्दलचं आकर्षण वाटतं, आणि जन्म जन्म कुठंतरी शिष्याचं गुरुचं नातं असल्यामुळे ज्या ठिकाणी गेलं असताना शिष्याला खरंच वाटतं की ह्या ठिकाणी आपल्याला काहीतरी मिळण्याजोगं आहे, आणि विशेषतः संसारातलं नाही परमार्थातलं आपल्याला हवं आहे, त्या ठिकाणी त्यांनी थोडी परीक्षा घ्यावी, समजून घ्यावं ह्या गुरुकडून मिळेल का, आणि मग त्यांना शरण जायचं आहे। म्हणून ही जी काही लक्षणं सांगितलेली आहेत की कुणाला गुरु म्हणू नये आणि कुणाला म्हणावं हे समजून घ्यावं, त्यामुळे करामती दाखवणारे ते गुरु नव्हेत। नाना प्रकारचे चमत्कार करतात, असंभाव्य गोष्टी सांगत राहतात किंवा करून हे दाखवतात अशक्य गोष्टी, ते करून दाखवत असते परंतु त्यांनाही सद्गुरु म्हणता येत नाही. सांगत या औषधी प्रयोग, कुणाचे रोग दुरुस्त करण्यासाठी काय औषध वगैरे सांगतात, काही सुवर्ण धातूचा मार्ग, धातूचं सुवर्ण कसं बनवायचं असं काही काही सांगतात, दृष्टिबंधने, लाग वेग, अभिलाषाचा अनेक प्रकारच्या गोष्टी अशा, ताबडतोब त्याच्यावर परिणाम होईल, आकर्षण वाटेल, अशा तऱ्हेच्या काही काही गोष्टी करतात. त्याशिवाय संगीत, रागज्ञान, गीत, नृत्य, तानमान, नाना वाद्य अशा प्रकारचं इतर गोष्टी शिकवणारे आहेत. 14 विद्या 64 कला म्हटलेलं आहे. ते शिकवणारे जे आहेत त्यांनाही गुरु असं म्हटलं जातं. जो जातीचा व्यापार शिकवती भरावा या उदर, पोट भरण्यासाठी कुणीतरी गुरु करावा लागतो. ज्या ज्या काही कला आहेत, ज्या ज्या काही उद्योगधंदे आपल्याला शिकायचे असतील, त्यासाठी देखील त्यातला जो जाणकार असेल त्याच्याकडून आपल्याला ती कला साध्य करून घ्यावी लागते. अगदी गृहिणीला घरामध्ये स्वयंपाक जरी करायचा असला तरी कुणातरी व्यक्तीच्या हाताखाली, मोठ्या व्यक्तीच्या हाताखाली तिला त्याचे धडे घ्यावे लागतात. म्हणजेच त्या अर्थाने ती व्यक्ती त्यांची गुरु असते. पण तेही गुरु परिसाचार सद्गुरु नव्हे ती. म्हणून गुरु आणि सद्गुरु ह्याच्यामध्ये फरक समजला पाहिजे. इतर जे जे काही शिकवतात त्यांना गुरु असं म्हटलं जातं, सद्गुरु म्हणत नाहीत. आपली माता आणि पिता तेही गुरुची तत्वता. आपले आई वडील जे असतात तेही गुरुच असतात. अर्थात आई वडील तसे असावेत, आदर्श असं आपण गृहित धरूया. परी पहिला पार पाविता तो सद्गुरु वेगळा, परंतु आपल्याला तडी पार नेणारा, संसार सागरातून पलीकडे पोचवणारा जो सद्गुरु आहे तो ह्याच्यापेक्षा वेगळाच आहे. गायत्री मंत्राचा उच्चार सांगतात, सांगे तो साचार कुलगुरु, परी ज्ञाने विण पहिलं पारू पादी देत नाही. त्यामुळे अनेक गोष्टी जरी शिकवलेल्या असल्या तरी ज्ञान ह्याचा अर्थ ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान हे झाल्याशिवाय कोणीही पहिलं पार जाऊ शकत नाही, आणि ते ज्ञान सद्गुरूंच्याकडनंच मिळतं. आता इथून पुढच्या ओळीपासून त्या सद्गुरूंची लक्षणं सांगायला लागले. जो ब्रह्मज्ञान उपदेशी, सद्गुरु जर काही करत असतील तर शिष्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतात, बाकीचे उपदेश करणारे ते सद्गुरु नव्हे. ब्रह्म काय आहे हे जाणायचं आहे, आणि स्वयमेव तू ब्रह्मच आहेस, पण ब्रह्मरूपापासून तू च्युत झालेला आहेस, तर पुन्हा ते स्थान प्राप्त करून घेण्यासाठी काय करायला पाहिजे, हा जो ब्रह्मज्ञानाचा उपदेश आहे ते सद्गुरु करतात. अज्ञान अंधारे निरसी, अज्ञानाचा अंधकार दूर करतात. हजारातली 999 एवढंच नव्हे तर लाखामधली जी मंडळी, एखाद दोन व्यक्ती जर सोडल्या तर बहुतेक सगळी मंडळी अज्ञान अंधकारातच वावरत असतात. काही नाही अज्ञान या लक्षात येऊन ते मुमुक्षू होतात, साधक होतात, तरी देखील जोपर्यंत पूर्ण ज्ञान झालेलं नाही तोपर्यंत अज्ञानाचा भाग हा थोडाफार तरी राहतोच. आणि जितक्या प्रमाणात अज्ञान असेल तितक्या प्रमाणात तो संसाराच्या मायाजाळात गुंतत असतो, सुखदुःखामध्ये सापडत असतो, खरा आनंदाचा लाभ त्याला होत नाही. तर हा अज्ञान अंधाराचा निराश करण्यासाठी ज्ञानच द्यावं लागतं. 15व्या अध्यायात भगवद्गीतेच्या जे म्हटलेलं आहे की तो वृक्ष जर छेदायचा असेल तर ज्ञान खडगच त्याला पाहिजे, तसं इथं अज्ञान दूर करण्यासाठी ज्ञान पाहिजे. आणि त्या जीवात्मया परमात्मयाशी ऐक्यता करी, आणि ज्ञान देणं ह्याचाच अर्थ जीव जो अज्ञानामध्ये आहे त्याला परमात्मरूप करणं, आत्मरूप करणं, त्याचं ज्ञान त्याला देणं ही महत्वाची जी गोष्ट आहे ही सद्गुरू करत असतात. जीव आणि परमात्मा याचं ऐक्य घडवून आणण्याचं काम सद्गुरू करतात. विघडले देव आणि भक्त, वस्तुतः देव आणि भक्त एकच. अद्वैत बोधामध्ये इथं दोन काही नाहीच आहे, आहे ते एकच काही आहे, परंतु अज्ञानामुळे आपल्याला दोन काहीतरी झाल्यासारखं दिसत आहे. तसं भक्त देखील जोपर्यंत ज्ञान झालेलं नाही तोपर्यंत देवापेक्षा मी वेगळा आहे असं समजून त्याची भक्ती करत असतो, ती साधन भक्ती म्हटलेली आहे, कर्माच्या अंगाने होणारी भक्ती म्हटलेली आहे. असे जे विघडले देव आणि भक्त जे आहेत, जीव शिवपणे द्वैत, आणि त्याच्यामुळे जीव वेगळा आणि शिव वेगळा असं द्वैत आलेलं आहे. तया देव भक्ता एकांत करी तो सद्गुरु, त्या देव आणि भक्ताचा एकांत करतो, याचा अर्थ त्याला बोध करून देतो की तू ही तेच आहे. तत्व असी शिष्या, ऐक शिष्या येथीचे वर्म, स्वये तूच आहेस ब्रह्म, ये विचारी संदेह भ्रम धरूची नको, तू लक्षात ठेव संदेह ठेवू नको, तू स्वयमेव ब्रह्मरूप आहेस, अशा तऱ्हेचा बोध करून देव भक्तांचा एकांत करतात त्याला सद्गुरु म्हटलेला आहे. प्राणी माया जाळी पडिले, प्राणी मनुष्य प्राणी सगळे माया जाळामध्ये गुंतलेले आहेत आणि वाहतच गेलेले आहेत. ही जी माया नदी आहे ती असंख्य जीवांना वाहून नेते आहे. संसार दुःखे दुखवले, त्या मायाजाळात पडल्यामुळे जो संसार असत आहे तो सत आहे असं समजतात. अज्ञान हेच आहे की असत गोष्टीला सत समजणं आणि सत गोष्टीचं ज्ञान नसणं. सत परमात्म्याचं अज्ञान असल्यामुळे किंवा तो परमात्मा लपलेला असल्यामुळे जे प्रगट विश्व झालेलं आहे तेच खरं मानणं हे अज्ञान आहे. म्हणून दोन गोष्टी होतं की जे सत्य आहे ते झाकलं जातं आणि जे असत्य आहे ते प्रगट होतं त्याला अज्ञान असं म्हटलंय. हे मायेचं कार्य आहे. त्यामुळे प्राणी जे माया जळात पडलेले आहेत आणि संसार दुःखात दुखवले आहेत ऐसे जेणे मुक्त केले तो सद्गुरू जाणावा. अशा प्राण्यांना मुक्त करायचं काम सद्गुरू करतात. मुक्त करतात ह्याचा तरी अर्थ काय आणि मुक्त केव्हा होतो? मेल्यावर मुक्ती अशी जर कोणाची कल्पना असेल तर ती बरोबर नाही असं संत पुन्हा पुन्हा सांगतात. देहात असतानाच मी मुक्त आहे असा बोध करून घ्यायचा आहे. मग मुळात तो मुक्त असताना बद्ध झाला कसा? प्राणी संकल्पे बांधला. प्राणी संकल्पाने बांधला जातो आणि मी बद्ध आहे असं म्हणतो, मी देह आहे असं समजतो आणि देहाला लागलेली सगळी कर्म सगळी मंडळी ही सगळी माझी आहेत असं समजून हे मला करायला पाहिजे, हे माझं आहे, हे मला मिळालं पाहिजे असं सगळं त्या मी भोवती तो सारखा घुटमळत राहतो आणि त्यामुळे मुक्त असलेला जीव बद्ध होतो. म्हणून इथं त्यांनी जे म्हटलंय त्यांनी मुक्त केलं ह्याचा अर्थ ते त्या जीवाला सांगतात की अरे बाबा तू मुक्तच आहेस बोध करून घे. ज्या वेळेला जीवाला बोध होईल की मी जीव नाही, मी देह नाही, मी आत्माच आहे, पण हे नुसतं शब्दानी बोलून चालत नाही. राजाचा पुत्र राजपुत्र भिकारी झालेला आहे, त्याला माहिती नाही मी राजपुत्र आहे म्हणून, पण तो जर नुसताच मी राजपुत्र राजपुत्र आहे म्हणाला तर चालणार नाही, त्याला ते स्थान पुन्हा मिळवायला लागतं. तसं जीवाला साधनेने देहाशी असलेला संघ सोडावा लागतो आणि आत्म्याशी पहिलं नातं जोडावं लागतं. तसं जर झालं तर तो मुक्त होतो. जे क्षणी अनुग्रह केला ते क्षणी मुक्त झाला. बंधन काही आत्मयाला बोलोची नये, बोलोची नये असं समर्थ सांगतात. बंधन नाहीच आहे. ज्या क्षणी अनुग्रह झाला त्या क्षणी सद्गुरु सांगतात तू मुक्त आहेस. एखाद्या जीवाला जर चटकन ते ग्रहण झालं तर तो म्हणतो सोहम मी मुक्त आहे, पण असं चटकन होत नाही म्हणून सगळी साधना करावी लागते. काय घडतं नेमकं? वासना नदी महापुरी प्राणी बुडता ग्लांती करी. जी वासनेची नदी आहे, सारख्या काही ना काहीतरी वासना आहे, मला हे पाहिजे, इतक्या गोष्टी त्याला पाहिजे असतात, जे दिसेल ते पाहिजे असत आणि त्यामुळे आतमध्ये वळून बघावं आणि आपल्या सुखाचं ठिकाण काय आहे ते शोधावं. इकडं दृष्टीच नसते आणि तो सारखा बाहेर बघत असतो. म्हणून वासना नदी महापुरी प्राणी बुडता ग्लांती करी. त्याच्यामध्ये सापडल्यामुळे तो जो प्राणी आहे तो बुडू नये म्हणून त्याची धडपड चाललेली असती. तेथे उडी घालून तारी तो सद्गुरु जाणावा. त्या ठिकाणी त्या महापुरामध्ये उडी घालून सद्गुरु शिष्याला तारून नेतात. ते काम सद्गुरूंचं आहे. गर्भवास आती साकडी इच्छा बंधनाची बेडी ज्ञान देऊन शीघ्र सोडी तो सद्गुरु स्वामी. ज्ञान देऊन सोडतात. नुसतं होत नाही ते, नुसतं शब्दाने सांगूनही होत नाही. ज्ञान देणं म्हणजे सांगणं आणि प्रत्यक्षात शिष्याला तो अनुभव देणं ही जी महत्वाची गोष्ट आहे हे करण्याचं काम सद्गुरूच करतात. म्हणून गर्भवास जर चाळायचा असेल, ज्या इच्छा बंधनामध्ये त्या बेडीमध्ये जीव अडकलेला असो त्यापासून मोकळं जर करायचं असेल तर ज्ञान देऊनच त्याला सोडवावं लागतं. त्यासाठी सद्गुरु जर काही करत असतील तर फोडून शब्दाचे अंतर वस्तू दाखवी निजसार तोची गुरु माहेर अनाथांचे. जीव अनाथच आहेत सगळे. जीव सनात तेव्हा होता जेव्हा त्यांची गुरूंची भेट होते तेव्हा. बाकी ऐहिक गोष्टी कितीही जरी त्याला मिळालेल्या असल्या तरी संतांच्या ज्ञानी पुरुषांच्या दृष्टीनं ते अनाथ जीव असतात. पण गुरु भेटला की ते सनात होतात आणि तो शिष्य मग सद्गुरु पदापर्यंत देखील जाऊ शकतो एवढी त्याची तयारी होते. पण त्याच्यासाठी फोडून शब्दाचे अंतर, जे काही त्यांना सांगायचं असेल त्या ग्रंथातले शब्द फोडून फोडून त्याच्यामधला नेमका अर्थ काय, वाच्यार्थ थोडासा आपल्याला समजतो पण लक्षार्थ काय समजत नाही, हा लक्षार्थ समजण्यासाठी त्या शब्दाचं अंतर फोडून वस्तू दाखवी निजसार, हे जे अध्यात्माचे ग्रंथ असतात, परमार्थ दाखवणपर्यंत सांगणारे ग्रंथ असतात, ते प्रत्येक अंगानी ती वस्तू म्हणजे परमात्मा जो आहे त्याचं स्वरूप काय आहे, त्याच्याकडे जाण्याचा मार्ग काय आहे, त्यासाठी काय करायला पाहिजे, कोणती पथ्य पाळायला पाहिजे, हे गोष्टी सारख्या सांगत असतात. त्यामुळे शब्दाचं अंतर फोडून त्याच्यातली वस्तू दाखवण्याचं जे काम आहे ते हे सद्गुरू करतात. आणि हे गुरु अनाथांचे माहेर आहेत. जीव एकदेशी वापुरे, जीव हा देहभावाला आल्यामुळे एकदेशी झालेला आहे. जे व्यापक असलेला जीव एकदेशी होऊन राहिलेला आहे. देहालाच मी म्हणतो आणि देहाला लागलेलंच तेवढं माझं असं म्हणतो. त्यामुळे वस्तुत तो हे विश्वची माझे घर असं म्हणायला पाहिजे, किंवा जगाची विश्रांती स्थान जया असं ज्याला म्हटलेलं आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. असा वस्तुत जीव अत्यंत व्यापक होऊ शकतो, परमात्म्याशी मिळून जाऊ शकतो. जसा थेंबुटा आहे तो सागरात मिळाला तर सागररूप होऊ शकतो, परंतु बाजूला जर पडला तर त्यालाही बापुडा म्हणावं लागतं. तसा हा जीव एकदेशी बापुडे तयास ब्रह्मची करी रोकडे. सद्गुरु जर काही करत असतात तर ह्या बापड्या एकदेशी जीवाला ब्रह्मच करून टाकतात, इतका व्यापक करतात त्याला. त्याच्यासाठी जीवानी शरणागत होऊन त्या ब्रह्माशी मिळून जायचं असतं. तर ते मिळून जाण्याचं तंत्र काय आहे हे सद्गुरु नुसतं सांगतात नव्हे तर त्या शिष्याकडून त्याप्रमाणे साधना करून त्याच्याशी मिळवून टाकण्याचं काम हे सद्गुरु करतात. तया असं ब्रह्मची करी रोकडे फेडी संसार साकडे वचन मात्रे. सद्गुरूंच्या वचनाचा प्रभाव किती असतो पहा, त्यांच्यामध्ये प्रबोध शक्ती किती असते पहा. त्याचं कारण त्यांची प्रबोध शक्ती ही सगळी त्यांच्या तपश्चर्येचा परिणाम आहे, ते ज्या स्थानावर बसलेले आहेत त्याचा परिणाम आहे. जसा कागदाचा तुकडा असतो त्याच्यावर जर शिक्का झाला गव्हर्नरचा तर कागदाचा नोट बनू शकते 500 ची 1000 ची काय जी असेल ती, मग त्याला किंमत येते. तसं एखादी सामान्य व्यक्ती जर सद्गुरूंची कृपा झाली तर त्याला मोल इतकं येतं. तसं ह्या ठिकाणी सुद्धा सद्गुरूंच्या वचन मात्रे म्हणजे सद्गुरूंच्या मध्ये ती प्रबोध शक्ती असल्यामुळे त्यांचा शब्द नुसता कानावर पडल्यानंतर एकदेशी जीव जो असतो बापडा तो ब्रह्मच करण्याचं सामर्थ्य सद्गुरूंच्यात आहे. त्यामुळे असे जे सद्गुरु आहेत हे सद्गुरु जर एखाद्याला लाभले तर जीवाचं त्याचं कल्याण होतं. त्यामुळे संबंध या संपूर्ण समासामध्ये सद्गुरूंचं महात्म्य काय, त्यांची लक्षणं काय आहे आणि त्याच्यासाठी काय करायला पाहिजे हे आपण बारकाईने सांगितलेलं आहे, ते आपण आता पाहतो आहोत. काय करतात सद्गुरु असं विचारलं तर जे वेदांचे अभ्यांतरी ते काढून अपत्यापरी शिष्य श्रवणी कवळ वरी उद्गार वचने. ग्रंथ जरी झाले, उपनिषद आहे, वेद आहे, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध सगळे संतांचे ग्रंथ जरी आपण पाहिले तरी अर्थ कळत नाही. शब्दांचा अर्थ आपण शब्दकोशातून जरी पाहिला तरी तो जो अर्थ असतो तो आपल्याला जी वस्तू दाखवायला पाहिजे ते दाखवण्याला समर्थ असत नाहीत. त्यामुळे जी मंडळी त्या मार्गाने गेलेली आहेत तेच आपल्याला सांगू शकतात. त्यामुळे वेदांच्या मध्ये जो काही गर्भित अर्थ आहे तो गर्भित अर्थ काढून आई जशी लहान मुलाला एक एक घास हळूहळू भरवत राहते तसं तसं त्या शिष्याची ग्रहण शक्ती पाहून त्याला कितपत जमेल, कितपत पेलेल, कितपत तो आपल्या साधनेमध्ये आणेल त्या त्याप्रमाणे सद्गुरु त्या लहान मुलासारखे स्वतः आई बनून त्याला हा बोध भरवीत असतात, त्याला पचेलकणे पाहत असतात, पुन्हा पुन्हा सांगत असतात. आणि शिष्य श्रवणी कवळ भरी उद्गार वचने, शिष्याला शिष्य श्रवणी त्याच्या कानावर, तो घास कुठं आहे मुखात भरवायचा नाही, त्याच्या कानावर न्यायचा आणि त्यांनी तो ग्रहण करायचा आहे, बुद्धीनं ग्रहण करायचा आहे, त्याच्यावर निष्ठा ठेवायची, भाव पाहिजे. कारण सद्गुरूंच्या मुखातून आलेला शब्द हा महत्वाचा असतो शिष्याला, तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवून शिष्याने त्याप्रमाणे वाटचाल करायची. तर अशा तऱ्हेचं त्याला ज्ञान देण्याचं काम सद्गुरू करत असतात. आणखी काय काय करतात ते देखील आपल्याला आता आपण पुढच्या प्रवचनात पाहणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृदकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.